नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां की जग भारताचेर विश्वास दवरता आनी भारता वांगडा सेमीकंडक्टर फुडार घडोवपाक तयार आसा. आज नवी दिल्लीत यशोभूमी हांगा सेमीकॉन इंडिया 2025 उक्तावण करताना मोदी उलयताले.
दुनिया भर में सेमीकंडक्टर से जुड़े एक्सपर्ट्स हैं. 40-50 से ज्यादा देशों का यहाँ रिप्रेजेंटेशन है और भारत की इनोवेशन और यूथ पावर भी यहाँ नजर आ रही है. और ये जो कॉम्बिनेशन बना है उसका एक ही मैसेज है, द वर्ल्ड ट्रस्ट इंडिया, बिलीव इन इंडिया एंड द वर्ल्ड इज रेडी टू बिल्ड द सेमीकंडक्टर फ्यूचर विथ इंडिया.
तो दीस पयस ना जेन्ना भारताची सगळ्यात लहान चीप जगात सगळ्यात व्हड बदल घडून हाडटली असे मोदी हांणी म्हळे.
सेमीकंडक्टर की दुनिया में एक बात कही जाती है, ऑयल वॉज ब्लैक गोल्ड बट चीप आर डिजिटल डायमंड्स. 21वीं शताब्दी की शक्ति छोटी सी चिप में सिमट करके रह गई है. ये चिप भले छोटी सी है लेकिन इसमें दुनिया की प्रगति को बड़ी गति देने की ताकत है. और इसलिए ही आज सेमीकंडक्टर्स का ग्लोबल मार्केट $600 बिलियन तक पहुंच रहा है.
मोदी हांणी म्हळे की जागतिक सेमीकंडक्टर बाजारपेठ येता त्या कांय वर्सांत $1 ट्रिलियन हुप्पाचो अदमास आसा आनी भारत ज्या वेगान प्रगती करता त्या वेगान देश या बाजारपेठेत महत्वपूर्ण वांटो मेळयतलो.
भारत आज जितनी तेजी से ग्रो कर रहा है इससे हम सभी में, इंडस्ट्री में, हर देशवासी में नई ऊर्जा का संचार हो रहा है. ग्रोथ की यही दिशा है तो भारत को 3rd लार्जेस्ट इकोनॉमी बनाने की तरफ तेजी से बढ़ना पक्का हो चुका है.
उक्तावण समारंभात उलयताना केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव हांणी म्हळे की इंडिया सेमीकंडक्टर मिशन सुरू झाल्या सावन जग पुराय आत्मविश्वासान भारताकडे पळयता. तांणी 5 सेमीकंडक्टर युनिट्सचे बांधकाम वेगान सुरू असल्याची माहिती दिली आणि प्रधानमंत्र्यांक पहिली मेड इन इंडिया चीप सादर केली.
Today, construction of 5 semiconductor units is going on at a rapid pace. Pilot line of 1 unit is completed and we just presented the first made in India chip to Honorable Prime Minister. 2 more units will start production in a few months from now. The design of 5 more units is progressing very well. Ecosystem partners for chip manufacturing are all here. Overall, we can say that the foundation of this foundational industry is laid very well.
बिहार राज्य जीविका निधी सख सहकारी संघ लिमिटेडचे आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवी उक्तावण करपादी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले की बिहारची माता भयणी आणि चलयांक खंयच्याच संधीचो उणाव भासू नये या खातीर सरकार कसलीच कसर सोडचो ना. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी व्हिएतनामाच्या राष्ट्रीय दिसाच्या 80व्या वर्धापन दिसा निमतान व्हिएतनामाचे कार्यवाहक परराष्ट्र मंत्री ले हुई ट्रंग हांचे अभिनंदन केले. सोशल मीडिया पोस्टात मंत्र्यांनी म्हळां की भारत आणि व्हिएतनामामधी धोरणात्मक भागीदारी सातत्यान बळकट जाता. परराष्ट्र व्यवहार आणि पर्यावरण, रान आणि हवामान बदल राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह ब्रिस्तारा सावन आयसलंडाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर वतले. परराष्ट्र मंत्रालयान म्हळां की तांच्या भेटी वेळार मंत्री भारत नॉर्डिक ट्रॅक 1.5 संवादाच्या दुसऱ्या आवृत्तीत सहभागी जातले जे ते उक्तावण सत्रात मुखेल भाषण करतले. जम्मू आणि काश्मीरात त्रिकुटा टेकड्यांचे सततच्या खराब हवामानाक लागून श्रीमाता वैष्णो देवीजीच्या पवित्र गुहेची यात्रा आज सलग 8व्या दिसा स्थगित दौरली. सततच्या पावसाक लागून आणि भूस्खलनाच्या धोक्याखातीर या मार्गार यात्रेकरूंखातीर असुरक्षितता निर्माण झाल्या ताका लागून अधिकाऱ्यांनी यात्रा थांबवल्या. या स्थगितीन मंदिराचा बेस कॅम्प कटरा निर्जन दिसता कारण भाविक तीर्थयात्रा परत सुरू जावपाची वाट पळतात. बेंचमार्क देशी इक्विटी निर्देशांक सेन्सेक आणि निफ्टी आज दनपारा व्यापारात मध्यम प्रमाणात वाढली. निमणो अहवाल आयला त्यांना सेन्सेक 186 अंकांनी वाढून 80,550 जर निफ्टी 68 अंकांनी वाढून 24,693 अंकांचेर पावलो. फुडल्या वर्सा ऑगस्टात नवी दिल्लीत बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशीप जातली. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन म्हळ्यार BWF पॅरिसात जाल्या 2025 चॅम्पियनशिपाच्या समारोप समारंभात ही घोषणा केली. ही स्पर्धा 17 वर्सांनी भारतात आणि 4 वर्सांनी आशियात परतता. 2009 वर्सात जागतिक चॅम्पियनशीप हैदराबादात आयोजित केली. भारतीय हवामानशास्त्र विभागान आज दिल्ली, हरियाणा, चंदीगड, छत्तीसगड, पूर्व राजस्थान, गंगे पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर तशेच मुखावेले 2-3 दिसात ईशान्येकडच्या राज्यासयत दर्यादेग आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, झारखंड, कोकण आणि गोवा तशेच मध्य महाराष्ट्रात घोग्यांनी पावस पडपाची शक्यता उक्तायल्या. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. नमस्कार.